मेरा
mein
शहर
Stadt
लिसा
लीसा
अपने
ihrem
नए
neuen
दोस्त
Freund
को
zu
अपने
ihrer
के
die
दर्शनीय
Sehenswürdigkeiten
स्थल
Orte
दिखाती
zeigt
है
ist
वे
sie
साथ
gemeinsam
में
in
बाजार
Markt
जाते
gehen
है
sind
बहुत
sehr
पुराना
alt
फिर
dann
वे
sie
पुस्तकालय
Bibliothek
बड़ा
groß
और
und
उसका
ihr
किताबें
Bücher
पढ़ते
lesen
बाद
später
पाक
park
सुंदर
schon
चलते
spazieren
आसान
einfache
शब्द
Wörter
सीखते
lernen
आकाश
Himmel
नीला
blau
पेड़
Baum
हरा
grün
सूरज
Sonne
चमकीला
hell
कहती
sagt
है
ist
दिन
Tag
के
für
लिए
den
धन्यवाद
danke
मुस्कुराता
lächelt
शीर्षक
Titel
रेस्तरां
Restaurant
में
in
विवरण
Beschreibung
तुम
Tom
पहली
erste
बार
mal
जर्मन
deutsches
वह
er
सीखता
lernt
कैसे
wie
ऑर्डर
Bestellung
दिया
gegeben
जाता
wird
पसंद
Wahl
पे
Getränke
चुने
ausgewählt
जाते
werden
है
sind
वेटर
Kellner
शिष्टता
höflich
के
mit
साथ
dem
बात
kommuniziert
की
geworden
प्रवेश
betritt
करता
macht
है
ist
का
von
दोस्ताना
freundlich
स्वागत
willkommen
एक
ein
मेज
Tisch
पर
auf
बैठता
setzt
मेनू
Speisekarte
लाता
bringt
को
die
देखता
studiert
वीनेर
Wiener
Schnitzel
Schnitzel
चुनता
entscheidet
गिलास
Glas
पानी
Wasser
घी
auch
मंगवाता
bestellt
दोहराता
wiederholt
का
danke
धन्यवाद
dankt
अपने
sein
खाने
essen
का
auf
इंतजार
warten
खाना
essen
आनंद
genießt
लेता
nimmt
सेवन
trinkt
बिल
rechnung
की
von
मांग
fördert
विनम्रता
höflich
से
mit
भुगतान
bezahlt
संतुष्ट
zufrieden
होकर
werdend
छोड़
verlassen
जाता
gehen
जानवर
Tiere
एक
ein
परिवार
Familie
चिड़ियाघर
Zoo
जाता
besucht
है
ist
और
und
कई
viele
पालतू
Haustiere
जंगली
wilde
जानवरों
Tiere
को
zu
देखता
entdeckt
बच्चे
die Kinder
के
zu
नाम
benennen
लेते
benennen
है
und
और
einige
उनकी
ihre
जीवनशैली
Lebensweise
के
über
बारे
über
में
über
कुछ
einige
रोचक
interessante
तथ्य
Fakten
सीखते
lernen
है
Punkt
पेशे
Berufe
अन्ना
Anna
विभिन्न
verschiedene
लोगों
Menschen
का
über
साक्षात्कार
interviewed
करती
macht
है
ist
उनके
ihre
पेशों
Berufe
के
über
बारे
über
में
in
जिनमें
darunter
एक
einen
इंजीनियर
Ingenieur
शिक्षिका
Lehrerin
और
und
नर्स
Krankenschwester
शामिल
einschließen
है
sind
कार्य दिवस
Arbeitsalltag
चुनौतियों
Herausforderungen.
Adhik.
Mehr.
Janti.
Weiß.
Hä.
Ist.
Ke.
Mit.
Saat.
Zusammen.
Shuru.
Beginnt.
Wah.
Er.
Ek.
Ein.
Badi.
Große.
Company.
Firma.
Kam.
Arbeitet.
Karta.
Macht.
Uska.
Sein.
Din.
Tag.
Subah.
Morgen.
Jaldi.
Früh.
Hota.
Ist.
Kai.
Viele.
Paryojanao.
Projekten.
Par.
Auf.
Charcha.
Diskutiert.
Kam.
Arbeit.
Rachnatmakta.
Kreativität.
Satikta.
Präzision.
Ki.
Of.
Mang.
Förderung.
Apne.
Seinem.
Se.
Mit.
Santusht.
Zufrieden.
Ke.
Zur.
Pas.
Na.
Jati.
Geht.
Das.
Zehn.
Sal.
Jahre.
Se.
Seit.
Para.
Lehrt.
Rahi.
Ist.
Wa.
Sie.
Gyan.
Wissen.
Batna.
Teilen.
Pasand.
Liebt.
Uski.
Ihre.
Kaksha.
Unterricht.
Rachnatmak.
Kreative.
Vidhya.
Methoden.
Ka.
Von.
Istimal.
Nutzung.
Hota.
Wird.
Ki.
Von.
Bat.
Gespräch.
Kehti.
Sagt.
Ki.
Das.
Anushasan.
Disziplin.
Kabhi kabhi.
Manchmal.
Kathin.
Schwierig.
Use.
Ihr.
Dhanyavad.
Dank.
Deti.
Gibt.
Apne.
Ihren.
Vyast.
Hektischen.
Ko.
Zu.
Batati.
Beschreibt.
Rogiyon.
Patienten.
Madad.
Hilfe.
Uske.
Von ihrem.
Peshe.
Beruf.
Bhavuk.
Emotionale.
Kshan.
Moment.
Hote.
Werden.
Hä.
Sind.
Apne.
Ihre.
Marijo.
Patienten.
Ke.
Für.
Liye.
Für.
Sahanubhuti.
Mitgefühl.
Mehsus.
Empfindet.
Sabhi.
Alle.
Se.
Von.
Prabhavit.
Beeindruckt.
Hoti.
Macht.
Unme.
Von ihnen.
Pratyek.
Jedem.
Khel.
Sport.
Or.
Und.
Fitness.
Fitness.
Max.
Max.
Ek.
Ein.
Naya.
Neues.
Karyakram.
Programm.
Ki.
Zu.
Yojana.
Planen.
Wah.
Er.
Apne.
Für sich.
Liye.
Für.
Kuch.
Etwas.
Anokha.
Einzigartiges.
Sabse.
Zuerst.
Pehle.
Zuerst.
Usne.
Er.
Yog.
Yoga.
Prashikshak.
Trainer.
Ne.
Von.
Dainik.
Tägliche.
Dhyan.
Meditation.
Ne.
Stellte.
Paya.
Fest.
Ki.
Das.
Iske.
Danach.
Bad.
Nach.
Gym.
Fitnessstudio.
Shakti.
Kraft.
Ne.
Zeigte.
Use.
Ihm.
Kuch.
Einige.
Ko.
Fand.
Je.
Diese.
Vyayam.
Übungen.
Chunautipurn.
Herausfordernd.
Phir.
Trotzdem.
Bhi.
Trotzdem.
Wah.
Er.
Khud.
Sich.
Ko.
Zu.
Ant.
Schließlich.
Me.
Am.
Ek.
Einen.
Dor.
Lauf.
Unhone.
Er.
Niyamit.
Regelmäßig.
Rup.
Form.
Se.
Zu.
Dorna.
Das Laufen.
Tazgi bhara.
Erfrischend.
Isse.
Es.
Spashtata.
Klarer.
Sochne.
Denken.
Samay.
Mit.
Ke.
Der.
Saat.
Zeit.
Mahatvapurn.
Erhebliche.
Uski.
Seine.
Urja.
Energie.
Bar.
Stieg.
Gai.
Und.
Is.
Dieses.
Ko.
Begonnen.
Apni.
Seine.
Lakshyo.
Ziele.
Prapt.
Erreichen.
Sabhi.
Alle.
Uske.
Seinem.
Pragati.
Fortschritt.
Se.
Mit.
Unki.
Ihre.
Sahayata.
Unterstützung.
Ke.
Für.
Liye.
Zu.
Vyavsai.
Berufe.
Ek.
Ein.
Golmej.
Rundtisch.
Sammelen.
Gespräch.
Me.
In.
Vibhin.
Unterschiedlichen.
Kshetro.
Branchen.
Ke.
Aus.
Visheshagya.
Fachleute.
अपने
ihre
व्यवसायों
berufe
के
im
digital
digitalen
युग
zeitalter
विकास
entwicklungen
और
und
चुनौतियों
herausforderungen
पर
die
चर्चा
diskutieren
करते
sie
हैं
sind
जिसमें
einschließlich
कानूनी
juristischer
चिकित्सा
medizinischer
रचनात्मक
kreativer
शामिल
einschließlich
हैं
sind
besuchen Sie unsere App unter synapselingo.de